ख्रिस्त मवाला भावुस अनबिहनिस तुम्हाला खेसाला प्रभु सुनेनामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 28 जुवान पैसावाळा अधिकारी। एक दिस एक धनवान जुवान अधिकारी ने ईसु ने सुंबरी होन सोदा बेस मा बेस उपदेशक अनंत जीवन मेळवल्यासाठी मला काय करूला पड़। ईसुनी तेला सांगा तू कहाला माला बेस मा बेस सांगहस, फक्त एकच आहा जो बेस मा बेस आहा नी तो देव आहा। पण ज तू अनंत जीवन मेळवला मांग हवास तर देव ने नियमला पाळ। कना नियम माला पाळूला पड तेनी सोदा। ईसुने जवाब दिदा मारी टाकूला नही, वेभिचार नको करस, चोरी नको करस, खोटा नको बोलस, तुना बाहास अन आस न मान राख, अन तूने पड़ोसीला पदर ने जिसाज प्रेम कर। पण जुवाननी सांगा काय, मा पोसा हता तठून ये आखे आज्ञा पाळा हा, मा आजूपन काय करू जे कन माला अनंत जीवन मिळेल। ईसुने तेला हेरा अन तेवर मये करना। ईसुने जवाब दिदा ज तू पूर्ण होयूला माग हवास तर मग जा, अन जी काही तुने पासी हा ती आखा एकी होऊन ते पैसा गरीब साहला दी दे, अन तुला सरगमा खजाना मिळेल। मग ये नि माने माग चाल। जुवान माणूसने जदव ईसुने जी सांगेल ती ऐका तद्व तो खूबच दुखी होई गे। कहा काय तो बहु धनवान होता नि आखीज वस्तूला सोडूला नी माग होता, पासा फिरे होऊन ईसू पासून निंगी गे। मागून ईसूने तेने शिष्याला सांगा धनवान लोकाला देवने राज्यमा प्रवेश करूला ती बहु कठीण आहा। हा एक धनवान माणूसला देवने राज्यमा प्रवेश करूला करता एक ऊंटसाठी सुईना नाकमा होऊन पसार होयूला सरळ आहा। जद्व शिष्य से ईसुने जी सांगेल ती ऐका तहा तेहला आघात लागना, नी सांगा तर मागून कोण उद्धार मिळवी सकील। ईसुने शिष्याकडे हेरा नी सांगा लोकासाठी हुय ईसा नी हा, पण देवसाठी आखे वस्तू हुई सकत इसे आहात। पितरने ईसूला सांगा आम्ही आखा सोडी होऊन तुने पासळा ना हाव, आम्हाला काय इनाम जडील। ईसूने जवाब दिदा आखांज माणसा जे मानेसाठी पदरना घरा भावूस बिहनीस बाहास आस पोसा नित मिलगत सोडी दिल तो सो वार वदारी मेळवील, नितेला अनंत जीवन पण मिळेल। पण बुहु लोका जे पुढं आहात ते सेले होईतील, नि बुहु जे सेले आहात ते पुढं होईतील। बायबल माहून एक गोट मातीनी लखेली स्वार्था 19:16-30 कलम, अन मार्कनी लखेली सुवार्ता 10:17-31 कलम, अन लुकनी लखेली सुवार्ता 18:18-30 कलम।